प्रगटीकरण अध्याय 14. नंतर मी बघितले, पहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता आणि त्यांच्या कपाळावर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते. असे 144,000 जण तेथे त्याच्याबरोबर होते आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे विना वादक आपल्या विना वाजवत आहेत अशी ती होती. ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलासमोर जणू एक नवे गीत गात होते. पृथ्वीवरून विकत घेतलेले जे 144,000 जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही. स्त्री संघाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कुठे कोकरा जातो तेथे त्यांचे अनुसरण करणारे ते आहेत. मानव जातीतून खंडणी भरून मुक्त केलेले हे देवाला व कोकऱ्याला प्रथम फळ असे आहेत. त्यांच्या मुखात काही असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहेत. यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र वंश भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा, कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे उत्पन्न केले त्यास नमन करा. मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली, कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे. आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करेल आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खून करून घेईल तो सुद्धा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पेईल आणि पवित्र दूतासमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक यापासून पिडला जाईल. त्यांच्या पिढेचा धूर युगानुग वर चढत राहतो. त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही. जे देवाची आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे. आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली. ती मला म्हणाली, हे लिही, आतापासून प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टापासून सुटून विसावा मिळावा, कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे जातात. तेव्हा मी बघितले आणि पहा, एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता. मग परमेश्वराच्या भवनातून आणखीन एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, विळा चालव आणि कापणी कर, कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे, कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग आणखीन एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला. त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. मग आणखीन एक देवदूत वेदीतून बाहेर आला. त्यास अग्नीवर अधिकार होता आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षवेलीचे घड गोळा कर, कारण तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले. ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि 100 कोसांच्या परिसरात पसरले.